जो आत्मतत्वाची भक्ती न करता जन्म व्यर्थ घालवितो त्याची जन्मजन्मांतरीची पर्वतप्राय पापे वज्रलेप होतात, म्हणजे कायम राहतात। कारण ती पातके नाहीशी होण्यास आत्मज्ञान आवश्यक आहे, पण त्या ज्ञानाचा उदय होण्यास नामस्मरणा वाचून दुसरे साधन नाही। असे असूनही काय सांगावे, अभक्त पापी दुर्दैवी त्या हरीचे भजन करीत नाहीत। सतत नामस्मरणाने आपल्या पापांचा नाश होऊन ईश्वर प्राप्ती होत असताना जे आपल्या वाणीचा प्रपंचातील वाटेल त्या गोष्टी बोलण्यात आपला जन्म खर्च करतात, ते ईश्वर प्राप्ती कशी बरे करून घेतील? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगातील सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने परमात्माच परिपूर्ण भरला आहे हे मला प्रमाण असून माझा बहुमोल ठेवाही तोच आहे। पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी, हा अभंग गात आहेत श्रीयुत मधुकर जोशी।